श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व प्रेमळ भाविकांना नमस्कार. एकोणतीसावी ओवी सुरू आहे. एकोणतीसावी ओवी ज्याच्यामध्ये वाद्य म्हणजे वजांत्री, निरनिराळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि लाकडं, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सपासून नाद निर्माण होतो, लाकडांपासून अग्नी निर्माण होतो. माऊली म्हणतात की जर इन्स्ट्रुमेंट नसतील तर काय नाद निर्माण होणार नाही, लाकडं नसतील तर काय तिथे ध्वनी नाही आहे. ध्वनीचं आणि नादाचं अस्तित्व या लौकिक वस्तूंशिवायसुद्धा आहेच आहे. तसं आपलं जे सस्वरूप आहे त्याचं अस्तित्व हे मुळात आहेच आहे. ते नाशिवंत नसून ते नश्वर आहे, ते ईश्वर आहे. आणि म्हणून दृश्य दृष्टा दर्शन या त्रिपुटीवर अवलंबून राहण्याचं काही कारण नाही. कारण हे चांगदेवा, तू तो शुद्ध आणि पवित्र आत्मा आहे, नव्हे तू परमात्माच आहे, असा हा बोध ठसवणारी ही ओवी. याच्यामध्ये असं म्हटलं की या बॉडीच्या बाहेर जाऊन आउट ऑफ दी बॉडी एक्सपिरियन्ससुद्धा लोक करतात. मोठे महर्षी, मोठे योगी हिमालयात कितीतरी आहेत. आणि हिमालया व्यतिरिक्त आपल्या सर्वसामान्यांमध्ये सुद्धा अनेक जण आहे जे याचा अनुभव घेतात. त्यांचं जगणं हे आपल्याला जगण्यासारखं दिसतं आपल्यासारखं, पण ते अद्भुत असतात. आपल्यामध्ये असूनसुद्धा आपल्यापासून डिफरंट असतात. ते काही बोलत नाही या विषयावर, पण शांतपणे याचा अनुभव घेत असतात. एकही क्षण व्यर्थ जाऊ देत नाही. नेहमी साक्षीभावामध्ये असतात, नेहमी दृष्टाभावामध्ये असतात. आणि सर्व गोष्टी घडत असताना ते पाहतात. आपण काही करतो असं अजिबात म्हणत नाहीत. आणि ते कायमस्वरूपी त्या दृष्टाबोधामध्ये असल्यामुळे त्यांचा साक्षीभाव हा साक्षीभूत अधिष्ठान म्हणून दृढ झालेला असतो. मी एक साक्षीभूत अधिष्ठान आहे असं त्यांना माहीत असते. आणि हे जे काही घडत आहे ती प्रकृती आपापल्या पद्धतीने करून घेत आहे. याचं एक्सप्लेनेशन देताना ज्यावेळी त्या विश्वरूपाच्या अध्यायामध्ये विश्वरूपाचं नाना प्रकारे वर्णन केलं आणि वर्णन केल्यानंतर त्याला कळेना अर्जुनाला की आता देव मला दिसत नाही, हा माझाच देव होता, इथेच उभा होता, माझ्यासारखाच होता, हा गेला तरी कुठे, हे सगळं वेगळं विचित्र मला दिसत आहे. आणि म्हणून देवाला तो अर्जुन म्हणतो, किंबहुना तुआ देवे विश्व विस्तारिले आहे आगवे, तरी आनंद रूपा वानावे कवणे तुते. हे देवा, हे सगळं विश्व तू विस्तारून टाकलेलं आहे. विश्वरूप दाखवण्याच्या बहाण्याने हे सगळं तू विश्वच विस्तारलेलं आहे हे मला दिसते. आणि आनंद रूप वानावे, तुझ्या आनंद रूपाचं किती वर्णन करू आणि कशा प्रकारे वर्णन करू. कारण अव्यक्तात असलेल्या सर्व गोष्टी परमात्म्याने व्यक्तात आणून त्या अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन घडवून दिलं होतं. आपल्याला जेवढं दिसते तेवढंच आपल्याला माहिती आहे, पण त्या पलीकडे सुद्धा जे आहे ते सुद्धा देवाने अर्जुनाला एक विशिष्ट योग्यता देऊन ते दाखवलं. तो परमात्माच या विश्वामध्ये अनंत रूपाने नटलेला आहे. मी परत सांगत असतो की आपल्या अवतीभोवती असणारे ज्यांना आपण चांगले, वाईट, क्रूर, क्रुद्ध, दयाळू, निरनिराळे नावं देतो, ते सर्व परमात्म्याचीच रूप आहेत. आणि ती रूपे समजण्यासाठी प्रत्येकामध्ये आत्मा दिसणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तो दिसतो तो अभेद भक्तीमुळे दिसतो, समदर्शनाच्या योगामुळे दिसतो. एरवी ती दिसणे सोपं नाही. तो परमात्म्याच या विश्वामध्ये अनंत रूपाने नटलेला आहे. तोच पशु, पक्षी, प्राणी, वृक्ष, वनस्पती, मायक्रो ऑर्गॅनिझम्स या सर्व रूपांनी तोच प्रकट झालेला आहे. आणि त्या समग्र सृष्टीत व्याप्त असलेल्या आत्मचैतन्याला विश्वरूप म्हणतात. बरं का? हे काही अद्भुत, इतकं भयंकर दाखवलं पण ते आपल्याला पाहता येत नाही. ती तो आपला कमकुवतपणा, ते आपल्याला पाहता येत नाही. आणि त्या परमात्म्याच्या शक्तीशिवाय ते कोणी दाखवू शकत नाही. आणि ते अर्जुनाला परमात्म्याने दाखवलं म्हणून ते अद्भुत वाटत होतं. हाच परमात्मा आपल्या अवतीभोवती सर्व रूपांनी प्रकट झालेला आहे हे आपल्याला कळत नाही. विश्व सगळं दिसते पण त्याच्यामध्ये व्याप्त असलेला परमात्मा आपल्याला दृष्टीला दिसत नाही, कारण आपल्याला ते ज्ञान नाही आहे, आपल्याला ती विद्या अवगत नाही आहे, किंवा पारमार्थिकदृष्ट्या आपण अज्ञानी आहोत. परंतु जे आत्मज्ञानी पुरुष असतात त्यांना या दिसणाऱ्या सर्व विश्वाचे मिथ्यत्व कळते. मिथ्यत्व म्हणजे, परत मी परत परत सांगतो की जी व्याख्या आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, मिथ्या म्हणजे हे डायनॅमिक्स, हे सतत परिवर्तनशील आहे. जे उपजे ते नाशे आणि ते मायावशे दिशे, अशी ती बोवी आहे चौथ्या अध्यायामध्ये. जे उपजे ते नाशे आणि जे दिसतं ते मायावशे दिसतं. ज्ञानी अज्ञानी माणसाला विश्वाचे दृश्य तर दिसते पण दोघांच्याही दिसण्यात हे विश्व दिसण्याचा फरक नसतो. फरक कुठे असतो? तो सत्य आणि मिथ्या ओळखण्यामध्ये. यातलं शाश्वत काय आणि अविनाशी काय आणि नाशवान काय, नश्वर काय आणि ईश्वर काय, हे आपल्याला कळत नाही. आपल्यासारखे सर्वसामान्य विश्वदृश्य हे सत्य मानतो आपल्याला, कारण आपल्याला दिसते ते डोळ्यांनी. भाऊ, बहीण, आई, वडील, बायको, पोरं, हे सगळं आपल्या डोळ्यांनी दिसतं अवतीभोवतीचं, म्हणून आपण त्याला खरं मानतो. आणि जो ज्ञानी असतो, आत्मज्ञानी असतो, तो खरं आहे असं आपल्याला दिसून येते पण तो मानत नाही, कारण तो आत्मा आहे. त्याचा देह हा वेगळा व्यवहार करत असतो आणि आत्मा मात्र सतत जागरूक असतो. हे सगळं घडत असताना आत्मा फक्त दृष्टा म्हणून पाहतो, तो या सर्व गोष्टींचा साक्षी असतो, त्यात येऊन अडकत नाही. आणि म्हणून असे ज्ञानी, असे योगी, असे तपस्वी या संसारामध्येच मुक्त होतात. मृत्यूनंतर मोक्ष किंवा मुक्ती या भानगडी नाही आहेत. बरं का? या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. जे आहे ते या जिवंत अवस्थेमध्येच, इथेच मुक्ती आहे, इथेच मोक्ष आहे. कारण जेव्हा साक्षीभूत अधिष्ठान होऊन आपण पाहतो तेव्हा कर्माचा बंध लागत नाही. मागील भोगलेले कर्म सद्गुरूंच्या चरणावर समर्पित होतात आणि नवीन क्रियमान हातून घडत नाही. मग ती पूर्णपणे नैष्कर्म्य स्थिती होते आणि या नैष्कर्म्य स्थितीमध्ये त्या सद्गुरूंच्या सद्बोधामुळे, सद्गुरूंच्या सुबोधामुळे आपण जीवनमुक्त दशेला समर्पित होतो. आणि ती दशा जिवंत असून, जगत असून, सर्वसामान्यांसारखं दिसत असून सुद्धा मुक्त अवस्था असते, कारण कर्माचं बंधन कुठेच लागत नाही. शेवटी जेव्हा ज्ञानेश्वरी समाप्तीकडे वळते 18व्या अध्यायामध्ये, अत्यंत सुरुवातीला माऊली ज्ञानेश्वर महाराज विषयाचं भान कसं असते ते सांगतात. ऐसे मिथ्या विषयाचे भान त्याचे विषया सक्त मन, या लागी भव स्वर्ग साधन, दोन्ही जाणतो स्पर्शेना. भव स्वर्ग साधन या दोन्ही गोष्टीकडे अशा त्या नैष्कर्म्य पुरुषाचं लक्षच नसते, कारण मिथ्या विषयाचे त्याला भान झालेले असते. ऐसे मिथ्या विषयाचे भान त्याचे विषयासक्त मन, विषयामध्ये आसक्त जे मन होतं त्या मनाला हे विषय मिथ्या आहे याचा पूर्ण भान झाला आणि म्हणून भवस्वर्ग हे साधन त्याला स्पर्श करत नाही। दासबोधामध्ये समर्थांनी सुद्धा हीच गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने लिहिली आहे। जेणे परमात्मा ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, एर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे। जेणे परमात्मा ओळखला तेणेच जन्म सार्थक केला। या जन्मामध्ये येऊन आपलं जे सस्वरूप आहे ते जर ओळखता आलं तरच तो जन्म सार्थक झाला, आणि खरं तर यासाठीच जन्म घेतला होता। पण हे कळतं केव्हा? जेव्हा अखेरचे डोळे मिटतात तेव्हा। की मी जन्म यासाठीच घेतला होता की मी माझ्या सस्वरूपावर परत जाईल, या जीवामुळे मी उलगडून पडलेलो आहे, मी एका उलझ्यांमध्ये पडलेलो आहे या जीवामुळे, गुणाच्या गुंताळ्यात गुंतून हा जीवात्मा मुक्त होऊ शकत नाही, म्हणून या गुंताळ्यातून मुक्त होण्यासाठी मी या जगात आलो होतो, परमात्म्याने मला चान्स दिला आणि प्रारब्ध चांगलं होतं म्हणून मला मनुष्य देह प्राप्त झाला, आणि मनुष्य देह प्राप्त होऊन मी यासाठी काही प्रयत्नच केला नाही। मायेच्या गुंताळ्यात असा गुंतलो की मी स्वतःलाच विसरलो, आणि आता जेव्हा मला स्वतःचं भान आलं तेव्हा खूप उशीर झालेला आहे, आणि या प्रोसेसमध्ये माहीत नाही मी आणखीन किती गुंतागुंतीचे पाश बांधून टाकलेत, किती गुंतल्या गेलो हे मलाच माहिती नाही, आणि आता माझ्याकडे वेळच उरलेला नाही। म्हणून त्यावेळी कळते की जेणे परमात्मा ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, एर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे। समर्थ तर त्याच्या पुढचं म्हणतात, नाहीतर मग तो तर पापीच आहे, आणि जशा प्रकारचं राजसी तामसी कर्म केलंय त्याने कुळाचा क्षयच होणार, ज्या कुळामध्ये जन्मला त्या कुळाचाही नाश केला, स्वतःचा तर केलाच केला पण कुलक्षय पण केला, कारण तोच DNA पुढे जाणार, तेच संस्कार पुढे जाणार। म्हणून चांगल्या घरात जन्म मिळणे हे फार त्याला सुद्धा खूप मोठं नशीब लागतं। चांगल्या घरात जन्म मिळाल्यानंतर चांगले संस्कार मिळणे हेही खूप महत्त्वाचं असतं, आणि त्यातल्या त्यात अध्यात्माची गोडी असणे हे तर त्याहूनही दुर्लभ। आणि अध्यात्माची गोडी जरी असली तरी ते अवगत होणे आणि तशा अभ्यासासाठी बुद्धी तयार होणे या सर्व गोष्टींना किती मोठा सुयोग लागत असेल, या काही आपोआप चालून घडणाऱ्या गोष्टी नाही आहे। माऊली ज्ञानेश्वरांना म्हणतात, ज्याचे मन विषयासक्त असते त्याला त्या विषयाचे भान जाणीव ही मिथ्याच असते, त्याच्या दृष्टीने संसार आणि स्वर्ग साधन या दोन्ही गोष्टींना तो स्पर्शच करू शकत नाही। आणि खरं तर संसार स्वर्ग या सर्व गोष्टीसुद्धा नुसत्या भोगण्याच्याच गोष्टी आहे, त्यालाही काही अर्थ नाही आहे, कारण त्याही अशा नाशिवंतच आहे। स्वर्गातील भोगसुद्धा एक दिवस तुमचा सात्विक अकाउंट संपला की तुमची हकालपट्टी मृत्यूलोकात होणारच, असं जागोजागी लिहिलेलं आहे। यासाठी आपल्याला आता तुम्ही जर म्हटलं की पुरावा पाहिजे, हे सिद्ध करून दाखवा, प्रूव्ह करून दाखवा, तर त्यासाठी माझ्याजवळ तर काही नाही, माझ्यासाठी तर माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे त्याच गोष्टी मी पूर्ण प्रमाण मानतो। पण खरं याच्यामागचं जे तत्व आहे ज्ञानेश्वरी किंवा चांगदेव 65 किंवा अमृत अनुभव याच्यामधनं शिकण्यासारखं हे की हे स्वर्ग भवलोक स्वर्गलोक याचंही काही घेणं देणं नाही. इथे जे ज्ञान दिल्या जात आहे ते सस्वरूपाचं आहे, ते त्या मूळ स्वरूपाचं आहे. त्या मूळ स्वरूपाची यात्रा करणे हे यात महत्त्वाचं आहे. ओवीच्या सुरुवातीला जसं सांगितलं, सिद्धांत या ओवीचा काय सिद्धांत आहे की हे जरी आपल्याला दिसत असलं की हे दृश्य, दृष्टा, दर्शन या सगळ्या त्रिपुटी जरी दिसत असल्या तरी याचा काही अर्थ नाही. ही त्रिपुटी असो वा नसो, सस्वरूप तिथे आहेच आहे. आत्मस्वरूप हे मुळात आहेच आहे. तुम्ही आत्मा म्हणा का परमात्मा म्हणा, त्याला डिफाईन करायची गरज नाही आहे. तुम्ही डिफाईन केलं तरी आहे, डिफाईन नाही केलं तरी आहे, त्याची परिभाषा किंवा व्याख्या करण्याची गरज नाही. तर माऊ त्या चांगदेवांना हे सांगत आहे माऊली की वाद्य वाजलेत काय किंवा नाही वाजलेत काय, तरी ध्वनी किंवा नाद हा मुळात आहेच आहे. दोन लाकडं एकमेकांना घासलीत काय किंवा नाही घासली काय, तरी सुप्त अवस्थेत त्या लाकडामध्ये अग्नी हा मूळ रूपात आहेच आहे. तसाच आत्मज्ञानामुळे प्राप्त होणारा आत्मस्वरूप हे मुळात आहे तसं आहेच, आणि तेच परमात्म्याचा अंश आहे आणि तेच परमात्मा आहे. म्हणून त्याला समजण्यासाठी ही जी युक्ती केली, दृष्टा, दृश्य, दर्शन, ही युक्ती तिथे असो वा नसो, या गोष्टी घडो वा न घडो, त्रिपुटी असो वा नसो, तरीसुद्धा ते आत्मस्वरूप आहे तसं आहेच आहे. त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी फक्त एकच कंडिशन आहे की सतत तुम्हाला हा भास ठेवायला लागेल, सतत तुम्हाला हे मान्य करायला लागेल, सतत तुम्हाला हे अनुभव करायला लागेल की तुम्ही एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहात आणि आत्मस्वरूप हेच तुमचं मूळ स्वरूप आहे. म्हणून मूळ स्वरूपाकडे जाण्याची जर आपली तयारी असेल आणि मूळ स्वरूप समजण्याची आपली तयारी असेल तरच आपल्याला हा बोध समजू शकतो, नाहीतर हे नुसते शब्दच आहेत. वाद्य जाते विणध्वनी, काष्ट जाते विणवन्नी, इतर शब्दांसारखे हेही शब्दच आहेत. पण हे शब्द शाश्वत असून या शब्दामधला बोध समजण्यासाठी तेवढी योग्यता आपल्या अंगी असायला पाहिजे, तरच मग आपण या शब्दांचा अर्थ समजू शकू. एवढ्यातच मला आता एक काहीच दिवसांपूर्वी एक माझेच थोर नातेवाईक भेटलेत, खूप सिनियर, ते प्राध्यापक होते. ते मला बोललेत की माझ्याकडे कोणीतरी एक आलं आणि ते म्हणलेत की मला ज्ञानेश्वरी समजत नाही हो, मला थोडासा याचा अर्थ समजावून सांगा ना. तर बोलले की मी म्हटलं की ह्यात काय अवघड आहे, आणा मी सांगतो. मी पटकन त्या ओव्या घेतल्या, पटपट वाचून दाखवल्यात आणि त्याचा अर्थ स्पष्ट करून दाखवला. मी तर प्राध्यापक होतो ना, तर मला हे सवय होती त्यामुळे मी त्यांना सांगू शकलो. आता ज्ञानेश्वरीबद्दल जर कोणी म्हणत असेल की मी सांगू शकलो, तर याच्यापेक्षा मोठं अज्ञान काय होऊ शकतं. मी फक्त त्यांना म्हटलं की हो हो खूप छान खूप छान खूप छान, पण मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी हा सांगायचा विषय नसून ज्ञानेश्वरी हा तर जगण्याचा विषय आहे, या तर आत्मसात करण्याचा विषय आहे. या ओव्या आचरणात आल्या पाहिजे. कोणालाही स्पष्ट करून दाखवायच्या आधी मला तर असं वाटतं की मला खरोखर ही ओवी जगता येते की नाही. जर जगता येत असेल तरच मला त्यातलं काही थोडंफार समजेल. पूर्णच जगू शकत नाही आपण, कारण ज्या संसारात राहतो त्या संसाराचे पाश बंध हे तर लागलेच आहेत, पण तरी थोडंफार का होईना. जर थोडंसं जरी कळत असेल किंवा समजत असेल तर ते समजून आणि बोलून आणि लिहून आणि ते त्या सगळ्याबद्दल बखान करून किंवा व्याख्यान करून ते होणार नाही आहे. जोपर्यंत ते आत्मसात होत नाही, आत्मसात कसं होईल, जोपर्यंत ते आपल्या आचरणात येत नाही. तर ज्ञानेश्वरी हा चरितार्थ करण्याचा विषय आहे. आत्मसात करून जगून त्याला चरितार्थ करण्याचा विषय आणि तो कित्ता इतरांना मिळायला पाहिजे हा हे काही हे थापा मारण्याचा विषय नाही आहे. म्हणून ही जी ओळी आहे, वाद्य जाते बिन ध्वनी, काष्ट जाते बिन वन्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयंची असे. आता हे सगळ्यांचं ग्राशन करून सगळ्यांना सगळ्यांना संपवून ये त्या वाद्यातून निघणारा ध्वनी, त्या काष्टाचा अग्नी, हे असो वा नसो तिथे तरी मुळात नाद आणि अग्नी हा मुळात तिथे आहेच आहे. आणि हे जे वाद्य आणि त्या लाकडं हे फक्त एक निमित्त मात्र आहे, ते नोशनल किंवा इन्स्ट्रुमेंटल गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा तो नाद किंवा ती अग्नी किंवा त्या कॅलोरीज किंवा ती एनर्जी तिथे आहेच आहे मुळात. तसं आपलं आत्मस्वरूप हे मूळ आहेच आहे. आत्मस्वरूपाला वेगळं सिद्ध करून दाखवायची गरज नाही आहे, ते स्वयंसिद्ध आहे. अशी ही 29वी ओवी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विषयाचं प्रतिपादन करून त्याच विषयाचं खंडन करण्यासाठी ही ओवी निर्माण केली आणि ही चांगदेवांना सांगितली. आज इथे थांबण्याच्या आधी एकदा त्या ओवीचा पुनरुच्चार करू. वाद्य जाते विण ध्वनी, काष्ट जाते विण वन्ही, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. अशी ही 29वी ओवी आज समाप्त झाली. उद्या 30व्या ओवीकडे आपण वळणार आहोत. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय.